तीसरा दिवस पूर्ण झाला, तीसरा दिवस पूर्ण झाला, आता काम करावयास 7 दिवस शिल्लक राहिलेत. उद्या दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत विपश्यनेचा अभ्यास कराल, म्हणजे प्रज्ञेच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवाल. तर आज समजून घ्या, ही प्रज्ञा काय आहे जिचा उद्यापासून अभ्यास करायचा आहे. प्रज्ञेविना धर्माची परिपूर्णता होत नाही. केवळ शील सदाचाराचा उपदेशच दिला तर धर्मात कमतरता राहील. मनाला वश करण्यासाठी समाधीचा अभ्यास त्याला जोडला तर चांगलं, तरी पण कमतरता राहीलच. पूर्णतेकरता प्रज्ञा अगदी आवश्यक आहे. जो कोणी व्यक्ती सम्यक संबोधी प्राप्त करतो, पूर्ण ज्ञान प्राप्त करतो, व तो जेव्हा लोकांना धर्म शिकवतो, तो शुद्ध धर्म केवळ परिशुद्ध पूर्ण धर्म, पूर्ण झालेला धर्म इतका परिपूर्ण असतो, इतका शुद्ध की त्याच्यातून काही काढण्यासारखं नसतं. त्यामध्ये असा काही मळ नसतो की जो काढण्याची जरूर पडते. काही अमान्य असं नसतं की जे काढायला पाहिजे तरच पूर्ण परिशुद्ध होईल. पूर्ण परिपूर्ण आहे म्हणजे त्यात काही जोडण्याकरता जागा नसते. सगळं काही सामावलेलं असतं, सगळा धर्म सामावलेला असतो, तरच धर्म आहे. अन्यथा जिथे त्रुटी राहिली, कमतरता राहिली, तिथे कठीण अवस्था निर्माण होईल. सुरुवात शीलानेच होत असते. शरीराने व वाणीने दुष्कर्म न करणं, शरीराने व वाणीने दुष्कर्म न करणं, शील सदाचाराचं पालन करणं फार चांगली गोष्ट आहे. धर्माचं आवश्यक अंग आहे, धर्माचा पाया आहे, पहिलं आवश्यक पाऊल आहे. पण पुष्कळ वेळा माणूस शील सदाचाराचं पालन ह्याकरता पण करतो की त्याला राजदंडाची भीती असते, ह्याकरता पण करतो की त्याला लोकलज्जा वाटते, लोक काय म्हणतील. पण मनामध्ये तर विकाराचे उत्तुंग तरंग उठतच असतात. खूप जोराच्या वासना जागृत होतात, खूप जोराचा क्रोधही जागृत होतो, आशा आकांक्षाही जागृत होतात, नाना प्रकारचे विकार जागृत होतात. पण शरीर आणि वाणीने दुष्कर्म करीत नाही, चांगली गोष्ट आहे. आपली हानी तर करतच आहे. कसं? मनात विकार निर्माण करून आपली हानी करतो आहे. म्हणून दुसरं पाऊल की मनाला वश करणं. वश केल्याने लाभ होऊ लागेल, आपला पण लाभ होऊ लागेल, आणि केवळ लोकलज्जेपोटी शरीर व वाणीने आता दुष्कर्म करणार नाही. केवळ लोकलज्जा नाही, केवळ राजदंडाची भीती म्हणून नाही, तर तो मनाला वश करू लागला, त्यावर नियंत्रण करू लागला. म्हणून तर हे दुसरं चांगलं पाऊल, फार कल्याणकारी पाऊल आहे. तरीसुद्धा पूर्णपणे कल्याणकारी नाही, कारण जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या मनावर नियंत्रण करतो तेव्हा त्याच्यावर दडपण आणतो. विकार जागृत झाले, मी दाबून टाकले. वासना जागृत झाल्या, दाबून टाकल्या. भीती जागृत झाली, दाबून टाकली. आशा जागृत झाली, दाबून टाकली. क्रोध जागृत झाला, दाबून टाकला. जेव्हा जेव्हा दाबून टाकल्या, विकार दाबून टाकले, तेव्हा तेव्हा आतल्या आत गाठी बांधल्या. चेतन चित्तापासून तर त्यांना दूर केल्या, पण अचेतन अर्धचेतन अशा चित्तामध्ये ढकलून दिल्या, आणि आतल्या आत गाठीवर गाठी बांधल्या जात आहेत. ताणच ताण वाढू लागला आहे. तर चांगली गोष्ट करण्याकरता धर्माची पूर्णता प्राप्त व्हायला हवी, त्याकरता प्रज्ञा जागृत करायला हवी. प्रज्ञेत असं स्थापित होऊन जा, स्थितप्रज्ञ होऊन जा, की खोल अंतर्मनातली विकारांची मुळं काढून टाका. विकारांची मुळंच जर राहिली नाहीत, विकारांचा नामनिर्देश राहिला नाही, सगळंच्या सगळं मन केवळ वरवरच्या स्तरावर नाही, अंतर्मनात खोलवर नितांत निर्मळ होऊन गेलं, विकार विहीन होऊन गेलं, तर स्वभाव वेगळा बनून जाईल. मन स्वस्थ झालं ना? स्वस्थ झालं म्हणजे काय? स्वतःमध्ये स्थित झालं आहे, आपल्या स्वभावात स्थित झालं आहे. मनाचा स्वतःचा स्वभाव खूप चांगला आहे, खूप निर्मळ आहे, त्याच्यात हे निरनिराळे विकार आपण भरतो त्यामुळे दूषित होतं, नाहीतर खूप निर्मळ, खूप निर्मळ. तर आपल्या निर्मळ स्वभावामध्ये स्थित झाला, स्वस्थ झाला, जोपर्यंत या स्वभावामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ राहतं. स्वस्थ झाला पूर्णपणे निर्मल होतं. विकार जागृतच होऊ शकत नाही, विकारांची जागाच नाहीशी झाली, मग काय दाबून टाकाल? आता स्वभावतः असं काम शरीराने होऊच शकत नाही, असं काम वाणीने पण होऊ शकत नाही की ज्यामुळे दुसऱ्या प्राण्यांची हानी होईल व त्याबरोबर आपली पण हानी होईल, होऊच शकत नाही. स्वभाव झाला आहे चित्ताला नितांत निर्मल बनवणं, विकारापासून मुक्त करणं, हीच मुक्ती आहे. आणखी कशाला मुक्ती म्हणतात? खूप धावपळ धावपळ करतो कशी तरी मुक्ती मिळावी म्हणून, जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी, भवचक्रातून मुक्त होण्यासाठी. कसं मुक्त होणार? आतमध्ये विकार भरलेले आहेत, आसक्तीच आसक्ती भरलेली आहे, द्वेषच द्वेष भरलेला आहे. वरवरच्या स्तरावर स्वच्छता करून घेतली थोडीशी, पण अंतर्मनाच्या खोलीत जे विकार भरलेले आहेत, द्वेष भरलेला आहे, आसक्ती भरलेली आहे, मोह भरलेला आहे, तर पुन्हा 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 हे चक्र चालतच राहील. मुक्ती कशी होणार? विकारापासून मुक्ती मिळाल्याशिवाय दुःखापासून मुक्ती कशी होईल? अध्यात्म ह्यालाच म्हणतात की विकारांची मूळच काढून टाकणं, नितांत आसक्तीविहीन होणं, द्वेषविहीन होणं, मोहविहीन होणं. आसक्तीविहीन होणं, द्वेषविहीन होणं, मोहविहीन होणं हे प्रज्ञेचं काम आहे. धर्माचे तीन अंग शीलामध्ये आले, दुसरे तीन अंग समाधीमध्ये आले, बाकी दोन उरले. धर्माची परिपूर्णता करणारे जे दोन अंग उरले ते प्रज्ञेमध्ये आले, एक सम्मा संकप्पो, दुसरा सम्मा दिठ्ठी. सम्मा संकप्पो, सम्यक संकल्प. संकल्प विकल्प तर आत्ता पण चालूच आहेत, चालतच राहतील. कधीकधी साधक खूप घाबरून येतो, माझे विचार बंद झाले नाहीत. अरे राहू देत, विचारांनी काय बिघडलं? ते निर्मळ करायचे आहेत. आता विचार पण निर्मळ व्हायला लागतील. विचार राहतील पण त्यात इतकी आसक्ती राहणार नाही, इतका द्वेष राहणार नाही, इतका मळ राहणार नाही. नवीन नवीन साधक शिबिरात येतो, काम सुरू करतो, तेव्हा आज जे विकार जागृत होतात ते विचारांबरोबर इतक्या जोराने जागृत होतात, वासनावाल्याची वासना जागृत होते, भिणाऱ्याची भीती जागृत होते, क्रोध करणाऱ्याचा क्रोध विकार जागृत होतो, विकारांचं वादळ जागृत होतं आतमध्ये. एक दिवस संपला, दोन दिवस संपले, हळूहळू कमी होत जातात, कमी कमी होत जातात. तीन दिवस संपले, आणखीन कमी झाले. एकदम संपले नाही, पण निदान चित्ताच्या वरवरच्या स्तरावर जे विकारांचं वादळ चालू होतं ते मंद पडू लागलं. सूर्य आतमध्ये प्रकाशमान आहेच, ज्योतीचा पुंज आहे, पण त्याच्यासमोर इतके दाट काळे काळे ढग आहेत की प्रकाश पण दिसून येत नाही, अंधकारच अंधकार. हे काळे काळे ढग, दाट दाट ढग दूर झाले तरी थोडे ढग तर असणारच, सगळे ढग दूर झाले नाही, पण ते काळे काळे दाट दाट ढग दूर झाले तर थोडा थोडा प्रकाश दिसू लागला. तर सम्मा संकप्पो, चिंतन अजूनही चालू आहे, विचार अजूनही चालू आहेत, धर्माशी संबंध असलेले विचार आता येऊ लागले. आता इतके दूषित विचार नाहीत जितके सुरुवातीला होते, बस ह्या लायक आता होऊ लागला. दुसरं सम्मादिठ्ठी, जी खरोखर प्रज्ञा आहे, सम्मादिठ्ठी, सम्यक दर्शन. सम्यक दर्शन काय असतं? हा दर्शन शब्द खूप भ्रामक आहे. आज तर भ्रामक आहेच, 2500 वर्षापूर्वी भारतातसुद्धा हा शब्द खूप भ्रामक होता. भाषा कितीही समृद्ध असली तरी त्याची पण एक सीमा असते. तर प्रत्येक भाषेत असं दिसतं की काही काही शब्द असे असतात की अनेक अर्थाने त्याचा उपयोग केला जातो. हा दर्शन शब्द असाच आहे, अनेक अर्थाने त्याचा उपयोग आज पण केला जात आहे, 2500 वर्षापूर्वी पण केला जात होता. एक साधासुद्धा लोकव्यवहारातला अर्थ असा आहे की उघड्या डोळ्याने जे बघतो त्याला दर्शन म्हणायचं. पण ज्या सम्यक दर्शनबद्दल आपण बोलतो आहोत त्याचा या अर्थाशी थोडासुद्धा संबंध नाही. उघड्या डोळ्याने जे बघतो त्याचा ह्या सम्यक दर्शनाशी काही देणं घेणं नाही. आणखीन एक अर्थ ध्यानाच्या क्षेत्रात चालू झाला. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची साधनं करू लागते, डोळे बंद करून बसतो, चित्त थोडं तरी एकाग्र होऊ लागतं, तेव्हा आपल्या मनावर जितके पूर्वीपासूनचे छाप लावून ठेवलेले आहेत त्या छापाचं एक एक करून बाह्य प्रक्षेपण होऊ लागतं, बाहेर पडू लागतात, तेव्हा डोळ्यासमोर काही दिसू लागतं. कुणाला काही रूप, कुणाला काही आकृती, कोणाला काही रंग, कोणाला काही उजेड. तर चालू झाला दर्शन शब्दाचा एक अर्थ की ध्यान करताना बंद डोळ्यासमोर काय दिसलं तर बस दर्शन झालं, आध्यात्मिक उन्नती झाली माझी. सम्यक दर्शनाचा याच्याशी काहीही संबंध नाही, काहीही देणं घेणं नाही, जरा देखील देणं घेणं नाही. एक आणखी अर्थ चालू झाला दर्शन शब्दाचा, जो 2500 वर्षापूर्वी पण प्रचारात होता, आज पण प्रचारात आहे आणि खूप धोकादायक अर्थ आहे, नुसता खूप भ्रम निर्माण करणारा तर धर्माच्या क्षेत्रात खूप बाधा निर्माण करणारा आहे. दर्शन शब्दाचा अर्थ फिलॉसॉफी असा झाला आहे, धर्माचा सगळ्यात मोठा वैरी. याच्यापेक्षा धर्माचा कोणी दुसरा वैरी नाही. आणि धर्माच्या नावावर चालतायत कोणाची काही दार्शनिक मान्यता, कोणाची काही दार्शनिक मान्यता. प्रत्येक संप्रदायाची आपली दार्शनिक मान्यता, प्रत्येक परंपरेची आपली दार्शनिक मान्यता. इतकी खोल आसक्ती या दार्शनिक मान्यतेच्या बाबतीत की ह्यालाच धर्म मानून व्यक्ती चालत आहेत. ज्या परंपरेचा असेल त्या परंपरेची दार्शनिक मान्यता जी आहे त्या बाबतीत इतकी खोल आसक्ती निर्माण करतो आणि मग हेच समजेल की मी ह्या दार्शनिक मान्यतेला मानतो म्हणजे मी धर्म मानतो, मी धर्मवान आहे. आणि जे जे अन्य संप्रदायाचे लोक, अन्य परंपरेचे लोक ह्या मान्यतेला मानत नाहीत त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, ते गैरमार्गावर पडले आहेत, अधर्माच्या मार्गावर पडले आहेत. धर्माशी दुरूनही संबंध नाही, जरा पण संबंध नाही, त्याला कशाप्रकारे धर्माशी जोडून दिलं. खूप बावळेपणा चालू झाला, खुळेपणा चालू झाला. सम्यक दर्शनाशी त्याचं काहीही देणं घेणं नाही, जरा देखील देणं घेणं नाही. सम्यक दर्शन म्हणजे काय? ते सत्य ज्याची आम्हाला अनुभूती होते, अनुभव होतो. दर्शन काय असतं? काही सत्य ज्याची कोण्या महापुरुषाला अनुभूती झाली, कोण्या महापुरुषाला एखाद्या सत्याचा साक्षात्कार झाला, त्याला साक्षात्कार झाला. हे सगळं शाब्दिक झालं, नुसतं शाब्दिक झालं. नुसतं शाब्दिक झालं तर बिघडतं, कारण शब्द मर्यादित असतात, भाषेची मर्यादा असते. पूर्ण सत्य शब्दामध्ये प्रकट करू शकत नाही. आंशिक सत्य पुढं आलं. आंशिक सत्य नेहमी भ्रामक असतं. कोणी त्याचा हा अर्थ केला, कोणी त्याचा तो अर्थ केला. ज्याने जो अर्थ केला त्याने आपली एक दार्शनिक मान्यतेची परंपरा चालू केली. स्वतःचा अनुभव काही नाही. कोणी म्हटलं मी ऐकलं आणि आपल्या अर्धवट बुद्धीने समजून एका मान्यतेला घेऊन चालू लागलो. सम्यक दर्शनाशी त्याचा काही संबंध नाही. जी अनुभूती मला झाली, ज्या सत्याचा साक्षात्कार मला झाला, ते माझ्याकरता सम्यक दर्शन झालं. ते माझं कल्याण करील, दुसरं काही माझं कल्याण करू शकणार नाही. ह्यालाच प्रज्ञा म्हणतात. आपल्या अनुभूतीच्या स्तरावर ज्या सत्याचा साक्षात्कार होतो ते सम्यक दर्शन. सुरुवात नेहमी स्थूलानेच होणार. स्थूल सत्याचा साक्षात्कार करता करता त्याहून सूक्ष्म, त्याहून सूक्ष्म, सूक्ष्मतर, आणि त्याचं अतिक्रमण करून परम सत्याचा साक्षात्कार होईल. तर बोलणारा काय म्हणेल? त्या परम सत्याचा साक्षात्कार व्हावा जे इंद्रियाच्या पलीकडलं आहे, जे भावातीत आहे, जे लोकातीत आहे, जी शरीर व मनाच्या पलीकडली अवस्था आहे, जी शब्दांमध्ये सांगता येत नाही, मौन होऊन जाईल. ज्याला खरोखर अनुभूती झाली तो इंद्रियातली पाहिजे ती नावं घेत राहिला तर शब्दात उतरवू शकणार नाही. ज्याने त्याला शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला, समजावं की तो भटकलेला आहे, सत्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. जर खरोखरच परमसत्याची अनुभूती झालेली असेल तर त्याला बोलता येणार नाही. अनुभूतीचं हे क्षेत्र आहे, दुसऱ्या लोकांनी पण करावं आणि स्वतः जाणून घ्यावं. सगळ्याचा सगळा मार्ग सम्यक दर्शनाचा मार्ग आहे. परमसत्याचा साक्षात्कार स्वतः कसा करून घ्यायचा? स्वतःला परमसत्याचा साक्षात्कार होण्यास तीन शिड्या आहेत, प्रज्ञेच्या तीन पायऱ्या आहेत. पहिलीला म्हटलं आहे श्रुतमयी प्रज्ञा. दुसरीला म्हटलं आहे चिंतनमयी प्रज्ञा आणि तिसरीला म्हटलं आहे भावनामयी प्रज्ञा. श्रुतमयी प्रज्ञा म्हणजे काय? जे ज्ञान मी ऐकलं वाचलं माझं ज्ञान नाही पण पहिलं पाऊल तर इथूनच उठेल. जे काही सत्याशी संबंधित आहे धर्माशी संबंधित आहे ते वाचू ऐकू तेव्हा पहिलं पाऊल उचलू. पण हे पाऊल फार धोकादायक होऊ शकतं. बंधनाने बांधला जातो तेव्हा ह्यालाच अंतिम पाऊल मानतो. ऐकलं वाचल्यावर मानतो आहे, अंधश्रद्धेमुळे मानतो आहे. एक व्यक्ती ज्या कुटुंबात जन्मला आहे, ज्या समाजात वाढला आहे, ज्या परंपरेच्या मान्यतेचे लेप त्याच्या बुद्धीवर पडतायत, पुन्हा पुन्हा त्या मान्यतेचे लेप, पुन्हा पुन्हा त्या मान्यतेचे लेप, तर त्या बाबींना अंधश्रद्धेने स्वीकारू लागला आणि प्रत्येक संप्रदायाची व्यक्ती प्रत्येक परंपरेची व्यक्ती आपल्या मान्यतेला इतकी बरोबर समजते की बस तो समजतो की हेच सम्यक दर्शन, बाकी सगळं मिथ्या दर्शन. प्रत्येक परंपरेची व्यक्ती आपल्या मान्यतेला सम्यक दर्शन म्हणेल, दुसऱ्याच्या मान्यतेला मिथ्या दर्शन म्हणेल, कारण लहानपणापासून तेच लेप पडत आहेत. दुसरी कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाही, समजून घेण्यास पण तयार नाही. तर अंधश्रद्धेने ह्या गोष्टी मानत राहतो, ती श्रुतमयी प्रज्ञा झाली. कधीकधी अंधश्रद्धाच नाही तर आणखीन काही कारणं पण असतात. शेवटी मनुष्य आहे, स्वतःला मानवपुत्र म्हणतो, कसा मानवपुत्र आहे. आपल्या देशात सांकेतिक भाषेत पुष्कळ गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आपल्या मनाचाच पुतळा आहे, आपल्याच मनाने तयार करतो आहोत, याकरता मानवपुत्र म्हटलं जातं. तर मनन करणं, चिंतन करणं हा मनुष्याचा सहज स्वाभाविक धर्म आहे. तो जेव्हा चिंतन मनन करू लागतो की ह्या ज्या गोष्टी मी शास्त्रात वाचल्या, ह्या ज्या गोष्टी मी ऐकल्या कोण्या पंडिताकडून, ज्ञानाकडून, तर ह्या युक्तिवादाला धरून आहेत का, तर्कवादाला धरून आहेत का, बुद्धीला धरून आहेत का, बुद्धीच्या तराजूत तोलून बघूया, पाहतो तर्काच्या कसोटीवर तपासून बघू पाहतो, तेव्हा मग संप्रदायाचे जे गुरु असतात, संप्रदायाचे जे नेते असतात, त्यांचं आसन डळमळायला लागतं. तेव्हा धमकी देतात, अरे तू परंपरेच्या ह्या मान्यतेला मानत नाहीस, ह्याबद्दल शंका घेतो, आपल्या धर्मशास्त्राच्या वाणीबद्दल शंका घेतो, आपल्या महापुरुषाच्या वाणीबद्दल शंका घेतो, मरणानंतर काय होईल ते जाणतोस का, असा नरक मिळेल. आणि मग त्या नरकाची व्याख्या करतात, इतका घोर नरक, इतका घोर नरक, ऐकून शहारे उभे राहतील. तर मग म्हणतो नको बाबा नको, असं मानल्याने जर मी अशा नरकापासून वाचू शकतो तर मी आत्ताच मानतो, म्हणजे भयामुळे मानतो, भयभीत होऊन मानतो. आणि त्याच संप्रदायाचे गुरु, त्यांना जर आपली गादी कायम ठेवायची असेल आणि आपलं स्थान मजबूत ठेवायचं असेल तर एका आणखीन पद्धतीने मन वळवण्याचा प्रयत्न करतात. मग लालूच देतात, पहा आमची जी मान्यता आहे त्याला जर काकू न करता कुठल्याही प्रकारची अक्कल न चालवता, धर्मामध्ये बुद्धीला स्थान नाही, जसं सांगू तसं मान, असं मानलंस तर काय होईल ते जाणतो का, मरणानंतर स्वर्ग मिळेल. आणि पुन्हा मग स्वर्गाची व्याख्या करतात, असा स्वर्ग असा स्वर्ग, तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. अरे हे मानण्याने जर स्वर्ग मिळत असेल तर आत्ताच मानतो, मानल्याने माझं काय बिघडतं. तर मग लोभाने मानतो आहे, अंधश्रद्धेने मानतो आहे, भयभीत होऊन मानतो आहे किंवा लोभलुब्ध होऊन मानतो आहे. जाणलं नाही, मानतो आहे. जाणण्यामध्ये आणि मानण्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जाणणं हे आपल्या अनुभूतीचं काम आहे, मानणं हे दुसऱ्याच्या अनुभूतीचं झालं. याला श्रुतमयी प्रज्ञा म्हणतात. श्रुतमयी प्रज्ञा खूप कल्याणकारी असते जर त्यापासून मला प्रेरणा मिळाली तर, जर त्यापासून मला मार्गदर्शन मिळालं आणि मी पुढलं पाऊल उचललं, एका मनुष्याच्या नात्याने चिंतन म्हणून मनन करू लागलो, तर जे काही वाचलं जे काही ऐकलं ते माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार, कितीही अल्पबुद्धी असली तरी त्याला तोलून तर पाहू ठीक आहे की नाही, तर पुढचं पाऊल उचलतो. त्याला चिंतनमयी प्रज्ञा म्हणतात. त्यावर चिंतन मनन करतो, चांगली गोष्ट आहे, एक पाऊल आणखीन उचललं. पण हे पाऊलसुद्धा पुष्कळ वेळेला एक बंधन बनतं. चिंतन मनन काय करील? बुद्धीची आपली एक मर्यादा आहे, आणि ज्या गोष्टी लहानपणापासून मानत आलो आहोत. पुष्कळदा जेव्हा चिंतन मनन करायला लागलो, चिंतन मनन करायला बसतो, तेव्हा जे ऐकलं तेच सत्य सिद्ध करण्यास सगळं तर्क उपस्थित करतो आणि म्हणतो, अगदी बरोबर, माझ्या परंपरेच्या मान्यता अगदी बरोबर आहेत, दुसऱ्यांच्या परंपरेच्या मान्यता अगदी चूक आहेत. सारं जीवन याच्यामध्ये घालवतो, ह्या तर्कामध्ये सारं जीवन घालवतो, या वादविवादामध्ये सारं जीवन घालवतो. एक अहंकार आपल्या शिरावर उभा करील, माझ्यासारखा ज्ञानी कोण? आता बघा, मी वादविवाद करून सिद्ध करू शकतो की आमची मान्यताच बरोबर आहे, मी ज्याला सत्य मानतो तेच सत्य आहे आणि लोक जे सत्य मानतात ते मिथ्य आहे. एक फार मोठी धुंदी चढली, खूप मोठं बंधन झालं. चिंतनमयी प्रज्ञा जी माझ्याकरता खूप कल्याणकारी होती, जी प्रेरणादायी आणि मार्गदर्शन देणारी होती की त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलता यावं, ती काम न करता बंधन बांधू लागली तर ती आता हानिकारक झाली. प्रेरणा देत आहे, मार्गदर्शन देत आहे, तर मग साधक पुढचं पाऊल उचलतो. माझी अनुभूती नाही, कोणी सांगितलेली गोष्ट आहे, ऐकलेली गोष्ट आहे, त्यावर मी आपली बुद्धी वापरली आहे हे बरोबर वाटतं. तरी पण जोपर्यंत माझ्या अनुभूतीवर उतरत नाही तोपर्यंत मी त्याला कसं नीटपणे जाणीन? तर जी आपल्या अनुभूतीने जागृत होते ती भावनामयी प्रज्ञा. भावना शब्द 2500 वर्षामध्ये शब्दांचे अर्थ बदलतात. आज सेंटिमेंट्सनं भावना म्हणू लागलो आहोत. त्या काळच्या भाषेत भावना शब्दाचा अर्थ असा होता की आपल्या अनुभूतीच्या स्तरावर जे काही घडतं आहे, जे भवित होतं आहे, ज्याचा आमच्या अनुभूतीच्या स्तरावरती विस्तार होतो आहे, ते भावित होत चाललं आहे, ती भावना. तर जे सत्य आपल्या अनुभूतीच्या आधारे आपल्या अंतरंगात जागृत झालं, जी प्रज्ञा आपल्या अनुभूतीच्या बळावर आपल्या अंतरंगात जागृत झाली, ती भावनामयी प्रज्ञा. कल्याण त्यामुळे होते. पहिलं पाऊल श्रुतिमय प्रज्ञेचं पहिलं पाऊल फार महत्त्वाचं, कारण त्यामुळे दुसरं पाऊल उचललं जातं. दुसरं पाऊल चिंतनमयी प्रज्ञेचं की ज्यामुळे तिसरं पाऊल उचललं जातं. परंतु जे कल्याण योग्य प्रकारे होणार आहे, आम्हाला विकारांपासून संपूर्ण मुक्ती देणार आहे, जे आम्हाला योग्य प्रकारे स्थितप्रज्ञ बनून अनासक्त बनवणार आहे, ते भावनामयी प्रज्ञेचं पाऊल आहे, तेच सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन, आपल्या अनुभूतीने सत्याला जाणून घेतलं तर ज्ञान बुद्धिवादी ज्ञान राहणार नाही, ते ज्ञानसुद्धा सम्यक ज्ञान होईल. सम्यक दर्शन झालं तर ज्ञान सम्यक होतं, नाहीतर केवळ बुद्धिवादी लोकांचा विषय राहतो. आणि तेव्हा सम्यक दर्शन होतं किंवा सम्यक ज्ञान होतं, चित्त नितांत निर्मल होतं, तेव्हा चारित्र पुन्हा जबरदस्तीने घडवलेलं चारित्र नाही, सहजतेने घडणारं चारित्र होतं, तर ते सम्यक चारित्र. आता चारित्र्याकरता, शील सदाचाराकरता त्याला जबरदस्ती करावी लागत नाही. सहज स्वभावाने तो दुश्चरित्राचं काहीही काम करू शकणार नाही, स्वभावानेच करू शकणार नाही, असंच होऊन जाईल. तर सम्यक चारित्र झालं, हे सगळे प्रज्ञेचे परिणाम. जी आपल्या अंतरंगात जागृत होते ती खरी प्रज्ञा. दुसऱ्याची प्रज्ञा आपल्यासाठी खताचं कार्य करू शकते, जी आपल्या प्रज्ञेची वाढ करू शकते. खाण्याचं काम तर आमच्या स्वतःच्या प्रज्ञेलाच करावं लागेल, जी योग्य प्रकारे आम्हाला मुक्तीच्या जवळ घेऊन जाईल. एका उदाहरणाने समजेल. भूक लागली आणि एका उपाहारगृहात गेलो, रेस्टॉरंटमध्ये, तिथे वेटरने मेनू समोर ठेवला. उत्तम हॉटेल आहे, मेनू ठेवला, वाचला आणि पाहिलं, अरे आज तर या उपाहारगृहात खूप स्वादिष्ट जेवण बनलं आहे. सगळा मेनू वाचला ना, तोंडाला पाणी सुटलं. एक घटना घडली. दुसरी घटना, तुम्ही भोजनाची ऑर्डर तर दिली पण यायला जरा वेळ लागतो आहे, इकडे तिकडे बघता आहात, बाकीच्या खुर्च्यांवर टेबलावरती लोक बसले आहेत, भोजन घेत आहेत. तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो. चेहऱ्यांना बघून त्याला समजलं की भोजन खूप स्वादिष्ट आहे, कारण तो जाणतो की जर स्वादिष्ट जेवण असेल तर चेहऱ्यावरती कसे भाव येतात. तर ही दुसरी घटना झाली. पुन्हा तोंडाला पाणी सुटलं. आज खरोखरच भोजन चांगलं मिळेल, पहा इतके लोक त्याचा स्वाद घेत आहेत. तिसरी घटना घडली. वेटरने येऊन जेवण वाढलं. आता स्वतः स्वाद घेऊ लागलो. पहिली घटना श्रुतमयी प्रज्ञा, मी केवळ मेनू वाचला, स्वाद घेतला नाही. दुसरी घटना चिंतनमयी प्रज्ञा, चिंतन मनन करतो आणि दुसऱ्यांचे चेहरे बघून समजतो की भोजन जरूर चांगलं आहे. तिसरी भावनामयी प्रज्ञा, जेव्हा स्वतः स्वाद घेतो. तर काम तर त्यानेच झालं ना जेव्हा स्वतः स्वाद घेतला. आणखीन एका उदाहरणाने समजेल. आजारी पडलो, कुणा डॉक्टरकडे गेलो, त्याने तपासून एक औषधाची चिठ्ठी लिहून दिली. आनंद झाला, डॉक्टरवरती खूप श्रद्धा. घरी आलो आणि श्रद्धा इतकी, अंतरंगात श्रद्धेने इतकं रूप घेतलं की घरी आलो, त्या डॉक्टरचं चित्र बनवलं, त्या डॉक्टरची मूर्ती बनवली, त्याच्यासमोर धूप जाळला, दिवा लावला, नैवेद्य दाखवला, हात जोडून 3 वेळेला नमस्कार केला. मग ती चिठ्ठी काढून पाठ करायला लागलो. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी, 2 गोळ्या संध्याकाळी, 2 गोळ्या सकाळी. काय मिळलं? आपल्या डॉक्टरवर, वैद्यावर भरोसा असणं, विश्वास असणं, श्रद्धा असणं काही वाईट गोष्ट नाही. परंतु जेव्हा ते बंधन होतं तेव्हा ती वाईट गोष्ट होते, अंधश्रद्धा होते. एक पाऊल आणखीन पुढे टाकतो, डॉक्टरकडे पळत पळत जातो, म्हणतो तुम्ही या चिठ्ठीवर काय लिहून दिलं, ह्याच्यामुळे माझा रोग कसा दूर होईल. डॉक्टर मोठा समजदार मनुष्य आहे, समजावतो, बघ बाबा तुला अमुक रोग आहे आणि ह्या रोगाचं हे कारण आहे, आणि मी जे औषध लिहून दिलं ते घेतलं तर रोगाचं जे कारण आहे ते दूर होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. आणि जेव्हा कारणच नष्ट होईल तेव्हा रोगाचं निवारण झाल्याशिवाय राहील का? गोष्ट लक्षात आली. खूप आनंद झाला. आता घरी येऊन आपल्या डॉक्टरची खूप प्रशंसा. माझ्या डॉक्टरचं काय विचारावं? शेजाऱ्याला सांगतो, तुझा डॉक्टर निकामी, माझाच डॉक्टर सगळ्यात चांगला, बघ कसं औषध लिहून दिलं. अशा अशा तऱ्हेने समजावलंसुद्धा त्यांनी. सगळं जीवन लोकांशी भांडतो, माझाच डॉक्टर चांगला, माझाच डॉक्टर चांगला. कुणी महापुरुष आला तर तो एखाद्या वैद्याप्रमाणे येतो. या रोगी समाजाला औषध देऊन रोगांपासून कसं दूर करू? तर औषध देतो. आणि आपण काय करतो? एकतर त्याचं पाठांतर करायचं किंवा त्याची मूर्ती बनवायची, चित्र बनवून त्याला नमस्कार करून राहायचं, किंवा त्याच्या पुढे गेलं तर वादविवाद करणार. आमचा वैद्य चांगला आहे, तुमचा वैद्य ठीक नाही. आमच्या वैद्याने जे औषध लिहिलं तेच बरोबर आहे, तुमच्या वैद्याचं औषध बरोबर नाही. खुळेपणा झाला ना. तिसरं काम जेव्हा करतो, ज्या दिवशी औषध घ्यायला सुरुवात करतो त्या दिवशी कल्याणाच्या मार्गावर चालू लागतो. रोगापासून मुक्त झाला ना. पहिली केवळ श्रुतमयी प्रज्ञा, दुसरी चिंतनमयी प्रज्ञा, तिसरी भावनामयी प्रज्ञा, जीच आम्हाला रोगांपासून मुक्त करील. भवरोगापासून मुक्ती पाहिजे असेल तर आपली प्रज्ञा जागृत करायला हवी. दुसऱ्यांच्या प्रज्ञेवर श्रद्धा दाखवू लागलो, दुसऱ्याची प्रज्ञा प्रकट करू लागलो, दुसऱ्याच्या प्रज्ञेवर वादविवाद करू लागलो, बुद्धिविलास करू लागलो, आमचं कल्याण होणार नाही. या प्रकारे धर्माच्या मार्गावर चालण्याचा जो अभ्यास करायला येतो, शीलाचं पालन करता करता पहिल्यांदा चित्ताला एखाद्या सत्याच्या आलंबनावर टिकवण्याचा अभ्यास करतो आणि पुन्हा प्रज्ञेच्या जवळ जाण्यासाठी पाऊल उचलतो, हे कशासाठी करतो? तर आपल्यामध्ये एक क्षमता जागावी म्हणून. मला स्वतःला सत्याचा साक्षात्कार करायचा आहे. परमसत्याचा साक्षात्कार कोणा अन्य व्यक्तीने केला तर त्याने माझं कल्याण होणार नाही. परमसत्याचा साक्षात्कार कोण्या सिद्धार्थ गौतमाने केला, कोणी एका भगवान महावीराने केला, कोणी अन्य व्यक्तीने केला, त्यामुळे एकच व्यक्ती मुक्त होते. सिद्धार्थ गौतमाने केला आहे तर त्यामुळे केवळ सिद्धार्थ गौतमच मुक्त होईल, दुसरी व्यक्ती मुक्त होऊ शकणार नाही. दुसऱ्या व्यक्तीला केवळ मार्गदर्शन मिळू शकतं, दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा मिळू शकते, मुक्ती मिळू शकत नाही. आपल्या मुक्तीसाठी आपली प्रज्ञा जागृत करावी लागेल, परमसत्याचा साक्षात्कार स्वतः करावा लागेल. त्याच्याकरता क्षमता जागृत करावी लागेल ना, शक्ती जागृत करावी लागेल, कोणाकडे अशा प्रकारची क्षमता नसेलच तर तो अशा तऱ्हेचं काम कसं करू शकेल? जसं एका उदाहरणाने आपण बघू. एक जन्मापासून आंधळी व्यक्ती ज्याच्याजवळ पाहण्याची क्षमता नाही तो कसा पाहू शकेल? जन्मापासून आंधळा आहे. आपल्याकडे एक कथा आहे. दोन मुलं खूप गरीब भिकाऱ्याचं जीवन जगत आहेत, रोज भीक मागून आपलं पोट भरत आहेत. त्यातला एक जन्मापासून आंधळा, दोघंही बरोबर भीक मागतात. एक दिवस जो जन्मापासून आंधळा होता तो आजारी पडला. तेव्हा साथीदाराने म्हटलं की तू आजारी आहेस तेव्हा तू जाऊ नको, मीच आज तुझ्याकरता भीक मागून आणीन. एकटाच निघाला, पण योगायोग असा झाला की त्या दिवशी भिक्षेत त्याला खीर मिळाली. मित्राकरता घेऊन जाण्याकरता त्याच्याजवळ भांडं नव्हतं, पात्र नव्हतं. जेवढी मिळाली ती खाऊन टाकली आणि परत तसाच आला. म्हणाला की आज खायला खीर मिळाली पण भांडं नव्हतं रे, म्हणून तुझ्यासाठी आणू शकलो नाही. तर तो म्हणाला, खीर काय असतं हे तर सांग. हां, तू कधी खीर खाल्ली नाही? मी तर कधी खाल्ली नाही. खीर काय असते? अरे पांढरी पांढरी असते. पांढरं काय असतं? अरे तुला माहीत नाही पांढरं काय असतं ते? आता तो जन्माचा आंधळा तो काय जाणेल पांढरं काय असतं ते? तुला पांढरं माहिती नाही? मला तर माहीत नाही बाबा पांढरं काय असतं ते. अरे जे काळं नाही ते पांढरं, काळं काय असतं? तुला हे सुद्धा माहीत नाही की काळं काय असतं ते? अरे तू कसा मूर्ख आहेस, तुला पांढरं माहीत नाही काळं माहीत नाही. मग तो काय करतो, जवळ एक बगळा उभा होता त्याला पकडून आणला. बघ असं असतं, अशी खीर पांढरी असते. त्याने हाताने चाचपडून बघितलं, डोळे तर नाही, बिचारा हात लावून बघतो. हात लावून बघितलं, खूप खुश झाला. आत्ता समजलो की तुझी खीर कशी आहे, तुझी खीर खूप मऊ मऊ असते. अरे वेड्या, पांढऱ्याचा मऊपणाशी आणि खरखरीतपणाशी काय संबंध? याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तू हे समज की बगळ्यासारखं पांढरं आहे. अरे तू म्हणालस बगळ्यासारखं पांढरं, मी तर हात लावून पाहिलं आणि म्हणालो मऊ मऊ आहे, तर मी काय चुकीचं बोललो? अरे मऊ नाही पांढरं आहे, तू समजण्याचा प्रयत्न तर कर. तो म्हणतो, पुन्हा नीटपणाने पाहतो. तेव्हा पुन्हा त्या बगळ्याच्या चोचीपासून बघता बघता शेपटापर्यंत हात फिरवतो. हां, आत्ता समजलो खीर कशी आहे ती. खीर वाकडी आहे. सगळं जीवनभर त्याच्याकरता खीर वाकडी आहे. बिचाऱ्याला नजर नाही, पाहू शकत नाही ना. हे जितके दर्शनाबद्दलचे बोलणारे लोक आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतील. कोणी साधक येऊन म्हणतो, आज पण एक आला, तुम्ही तर अध्यात्म शिकवतच नाही. अध्यात्म कशाला म्हणतात? दर्शनाबद्दल चर्चा केली तर अध्यात्म, नाहीतर अध्यात्म नाही. तेव्हा अध्यात्माच्या नावावर जे दर्शनाबद्दल बोलतात त्यांच्यासाठी सर्व जीवनभर परमसत्य विकृत आहे, वाकडं आहे. ते सत्य पाहू शकणार नाहीत. अनुभूती केली नाही ना, अनुभूतीचं काम केलं नाही तर अनुभूती कशी होणार? अनुभूती करण्याची क्षमता जागृत करायला हवी. सत्याचा साक्षात्कार होण्यास आपल्या अंतरंगातल्या शक्तीला जागृत करायचं आहे. हेच काम आपण सुरू केलं. शील सदाचाराचं पालन करता करता कमीत कमी ह्या जागेचं जे सत्य आहे निदान तेवढं तरी बघायला शिकवलं. त्याला बघता बघता आणखीन खोल सत्य आपल्यासमोर येऊ लागेल आणि प्रज्ञा जागृत व्हायला सुरू होईल. प्रज्ञेचा पहिला खंड जागृत होईल. गोष्ट जशी आहे त्याच्या खऱ्या स्वभावाप्रमाणे त्याचा गुणधर्म स्वभाव काय आहे या सगळ्या अनुभूतीच्या स्तरावर आपण जाणून त्यांना मानू लागू तेव्हा आपली प्रज्ञा जागृत होऊ लागली. नुसती ऐकलेली गोष्ट नाही, अनुभूतीच्या स्तरावरती अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. हे सगळं शरीर अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. हे सगळं चित्तस्कंध अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. आणि याप्रमाणे सगळा संसार, सारं विश्व अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. बुद्धीच्या स्तरावर मानत आहोत, भक्तिभावावे श्रद्धेच्या स्तरावर मानत आहोत, अनुभूतीच्या स्तरावर मानलं नाही. जोपर्यंत जाणलेलं नाही तोपर्यंत केवळ हे मानणंच होईल. प्रज्ञा जागृत झाली नाही. जीवनामध्ये कधी अशी घटना घडली की ज्यामुळे आम्हाला मोठा धक्का पोचला, जसं कोणाच्या जवळचा आपता मृत झाला, वारला. आता त्याचं मृत शरीर स्मशानात घेऊन जातात, चितेवर ठेवून जाळलं जातं, एका बाजूला शरीर जळत आहे, एका बाजूला अंतरंगात ज्ञान जागृत होत आहे. अरे, जीवनाचा हाच अंतिम परिणाम आहे का? सर्व लोक अशाच तऱ्हेने मरतात. एक दिवस मी पण अशा तऱ्हेने मृत होईल, माझ्या शरीराला पण अशाच प्रकारे चितेवर आणून जाळतील. तर मग कशाला हा सगळा संचय, संग्रह, आसक्ती, सारं इथंच राहील. कशासाठी भांडणदंटा? कशासाठी हे सर्व करतो आहोत? खूप ज्ञान जागृत झालं, खूप प्रज्ञा जागृत झाली. किती वेळाकरता स्मशानभूमीच्या बाहेर एक पाऊल येतो तो पुन्हा तेच मी मी माझं माझं कामाची गोष्ट नाही. असंच जेव्हा धर्मसभेतील धर्मचर्चा ऐकून ज्ञान जागृत होतं, तेव्हा ज्ञानी पुरुषानं कितीतरी धर्माच्या गोष्टी समजावल्या. खरोखर राग तर आमचा वैरी आहे, आसक्ती तर आमची वैरी आहे. जीवनामध्ये पूर्ण निरासक्त राहायला हवं, पूर्ण वितराग राहायला हवं. पुष्कळ समजलं, खूप ज्ञान जागृत झालं. त्या हॉलच्या बाहेर एक पाऊल ठेवलं, अरे माझा जोडा कोणी नेला? आत्ताच नवीन विकत घेतला होता. मी माझा मी माझा, सर्व ज्ञानाच्या गोष्टी पण निरुपयोगी. ह्याच्यापैकी ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही निरुपयोगी काम नसतं. अशा तऱ्हेने सारं जीवन अशा निरुपयोगी कामात घालवतो. दर्शनाची चर्चा, धर्माची चर्चा, अरे जीवनात उतरवण्याचं थोडं तरी काम सुरू करा. ते नाही, चर्चाच चर्चा, बोलणंच बोलणं, अनुभूतीचं काम नाही. अनुभूतीवर उतरून ज्या दिवशी जाणू लागू खरोखर अनित्य आहे, खरोखर अनित्य आहे, त्या दिवशी आपली प्रज्ञा जागू लागेल. इथे असं जेव्हा प्रज्ञेचं पहिलं अंग जागृत होईल, अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे, सगळे शरीर स्कंद अनित्यच अनित्य आहे, उत्पाद होत आहेत, व्यय होत आहे, उत्पाद होत आहे, व्यय होत आहे, सारं चित्तस्कंद अनित्यच अनित्य आहे, उत्पाद होत आहे, व्यय होत आहे, उत्पाद होत आहे, व्यय होत आहे, मग सगळे भ्रम दूर होतील. सगळं जीवन किती भ्रमात चालत आहे. बुद्धीच्या स्तरावर सगळं स्वीकार करत आहोत, सगळं अनित्य आहे. भक्तिभावावेशाच्या स्तरावर स्वीकार करत आहोत, कारण आपल्या परंपरेची मान्यता तशी आहे, याकरता मानत आहोत. पण अनुभूतीच्या स्तरावर मानत नाही, जाणून मानत नाही, तोपर्यंत त्याचा काही फायदा होत नाही. कारण सगळं काही भ्रमाने भरलेलं आहे. भ्रम निर्माण होतो की तेच आहे, तेच आहे, तेच आहे. उदाहरणार्थ, रात्री झोपतेवेळी कोणी एखादा दिवा लावून झोपेल, एखादी मेणबत्ती लावून झोपेल, सकाळी डोळे उघडल्यावर तो बघेल की दिवा जळतो आहे, तीच मेणबत्ती जळत आहे. भ्रम होतो आहे की तोच प्रकाश आहे, तोच दिवा आहे, जो रात्री लावला होता सकाळपर्यंत तोच जळत आहे. अरे कुठे तोच आहे? खूप वेळ निघून गेला आहे. रात्रीच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत जरा लक्षपूर्वक त्या दिव्याकडे पहा, तर प्रत्येक क्षणी एक ज्योत उठत आहे, नष्ट होते, दुसरी तिची जागा घेते, नष्ट होते, तिसरी तिची जागा घेते, नष्ट होते, एकीनंतर एक. मध्ये कुठलाही अडथळा नाही, मध्ये कुठलंही अंतर नाही, तर वाटतं तीच आहे, तीच आहे, पण ती नाही. उत्पाद होत आहे, व्यय होतो आहे, उत्पाद होतो आहे, व्यय होतो आहे, म्हणजे उत्पन्न होते आणि नष्ट होते, उत्पन्न होते आणि नष्ट होते. इतक्या जलद गतीने होते की भ्रम असा निर्माण होतो. आणि ही गती आणखी जलद झाली तर आणखीन खूप मोठा भ्रम निर्माण होईल. उदाहरणार्थ, विजेच्या दिव्याकडे मी दोनदा बोट दाखवलं, नेहमी याच भ्रमात राहतो की तोच प्रकाश आहे, विजेचा तोच प्रकाश आहे. अरे कुठे तोच प्रकाश आहे? तोच प्रकाश असता तर महिन्याच्या शेवटी वीज कंपनीवाले बिल का म्हणून पाठवतात? इतके युनिट वापरले, पैसे द्या. तोच प्रकाश आहे ना, कशाला पैसे मागतात? आम्ही आमचा बल्ब विकत घेतला, स्विच विकत घेतला, लावला, प्रकाश आला, तुम्ही कशाला पैसे मागतात? बरोबर मागत आहेत. क्षणाक्षणाला आपल्या विद्युत यंत्राने वीज निर्माण होत आहे, तारांच्या साह्याने इथे येत आहे. इतक्या जलद गतीने जळते, दुसरी तिची जागा घेते, जळते, तिसरी तिची जागा घेते. असा भ्रम होतो की तीच आहे, तीच आहे. खूप मोठा भ्रम, खूप मोठा भ्रम. सकाळी एक नाव घेऊन नदी पार केली आणि पलीकडे जाऊन आपलं काम होतं ते केलं, संध्याकाळी त्या नावेने परत आलो. भ्रम हाच राहिला की जी गंगा सकाळी ओलांडली तीच संध्याकाळी ओलांडली. अरे कोणती गंगा सकाळी ओलांडली होती, कोणती संध्याकाळी ओलांडली? जरा त्याच गंगेत डुबकी घेतली, डोकं वर काढलं, डुबकी घेतली, परत डोकं वर काढलं, डुबकी मारली, पुन्हा डोकं वर काढलं. पुन्हा भ्रम तोच आहे की त्याच गंगेमध्ये डुबकी मारत आहोत. कुठे तीच गंगा? पहिली डुबकी ज्या गंगेमध्ये घेतली, अरे ती तर वाहून गेली. दुसरी डुबकी दुसऱ्या गंगेमध्ये घेतली, तिसरी डुबकी तिसऱ्या गंगेमध्ये घेतली, पण भ्रम होतो की तीच गंगा आहे, त्याच गंगेत डुबकी घेत आहोत, कारण मध्ये काही अंतर नाही. निरंतर पाणी वाहत आहे, निरंतर एक घटना घडत आहे. अरे ह्याचमुळे भ्रम निर्माण होतो आहे की तीच गंगा आहे, तीच आहे, तीच आहे. ह्या भ्रमात सारं जीवन घालवतो, सारं जीवन घालवतो. हे गोयंकाजी अर्धा पाऊण तासापूर्वी बोलायला बसले तर ह्या भ्रमात आहेत की तेच गोयंका आहेत. जे सकाळी होते तेच तर गोयंका आहेत, जे 10 वर्षापूर्वी होते तेच गोयंका आहेत, जे 50 वर्षापूर्वी होते तेच आहेत. अरे तेच कुठे आहेत? मोठा भ्रम होतो आहे. ज्या गोष्टी आमच्या इंद्रियांच्या शक्तीच्या मर्यादेत घडतात त्यांच्या भ्रमातून बाहेर पडणं थोडं तरी सोपं आहे, पण ज्या आमच्या इंद्रियाच्या शक्तीच्या मर्यादेच्या बाहेर घटना घडतात त्यात तर आणखीन मोठे भ्रम निर्माण करतात. जसं मेणबत्तीची ज्योत बघताना तर डोळे बघू शकतात की एक ज्योत उठली नष्ट झाली, उठली नष्ट झाली, एकानंतर एक ज्योती उठू लागल्या, तर त्या भ्रमातून बाहेर पडू शकतो. परंतु ह्या विजेचा जो प्रकाश आहे त्याचा इतक्या जलद गतीने उत्पादव्यय होत आहे, डोळे पाहू शकत नाहीत, जास्त भ्रम निर्माण करतो. त्या नदीचा प्रवाह आमच्या डोळ्याच्या मर्यादेत आहे, पाहतो आहे, प्रवाह वाहतो आहे, तीच गंगा नाही, दुसरी डबकी दुसऱ्या गंगेमध्ये घेतली आहे, ह्या भ्रमाच्या बाहेर निघू शकतो. पण ह्या भ्रमातून कसं बाहेर पडू की ज्याने पहिली डुबकी घेतली तो पण वाहून गेला, दुसरी डुबकी कोणी दुसऱ्यानेच घेतली, तिसरी डुबकी कोणी तिसऱ्यानेच घेतली, या भ्रांतीमधून कसं बाहेर पडायचं? त्याच्याकरता क्षमता पाहिजे ना. अंतर्मुख होऊन त्या क्षमतेला जागृत करू तेव्हा समजेल की ते गोयंका नाहीत, प्रत्येक क्षणी बदलत आहेत. अरे एवढ्याशा वेळात न जाणो किती कोट्यावधी जन्म झाले आणि मृत्यू पण झाले, जन्म झाले आणि मृत्यू झाले, उत्पन्न झाले आणि नष्ट झाले, उत्पन्न झाले आणि नष्ट झाले. बुद्धीच्या स्तरावर याचा स्वीकार केला की आमच्या अमुक एका महापुरुषाने हे म्हटलं आहे तर ते बरोबरच सांगितलेलं असेल. श्रद्धेच्या स्तरावर स्वीकार केला, बुद्धीच्या स्तरावर स्वीकार केला, याच्यापासून काही मिळणार नाही. जगातील पुष्कळशा गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला मानायला हव्या, कारण कोणी अनुभवी व्यक्तीने तसं म्हटलं आहे, ह्यासाठी त्या मानायला पाहिजे. जसं कोणी म्हणतो की हा कोबरा आहे, काळा नाग आहे, चावेल तर मरशील, आणि जर कोणी म्हटलं की जोपर्यंत चावत नाही तोपर्यंत मी मानणार नाही, तर ती मूर्खपणाची गोष्ट होईल ना. वास्तव जीवनात हे ठीक आहे, पण जिथं अध्यात्माचं क्षेत्र आहे, अध्यात्म म्हणजे आपल्या अंतरंगातील सत्याला जाणण्याचं क्षेत्र, ह्या क्षेत्रात जो मानून स्वस्थ राहतो तो पुढं जाऊ शकत नाही. तिथं तर जाणायचं आहे, मानायचं आहे, तर ह्याच्याकरता की मी जाणायचं पाऊल उचलू शकू. तर हे सत्य जे कोण्या महापुरुषाने सांगितलं ते जोपर्यंत आम्ही जाणलं नाही तोपर्यंत आमचं कल्याण होणार नाही. अंतर्मुख ह्याकरता होऊ की पाहूया की सारंच्या सारं शरीर कसं उत्पन्न होत आहे, कसं व्यय होत आहे, इतक्या जलद गतीने उत्पाद व्यय होत आहे. तो महापुरुष जो सम्यक संबुद्ध झाला, एखादा महापुरुष सम्यक संबुद्ध बनतो तर कसा बनतो? सत्याचा साक्षात्कार करता करता ह्या शरीराच्या संबंधी जे भौतिक सत्य आहे त्याच्या अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचतो. चित्ताच्या संबंधी जे सत्य आहे त्याच्या अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचतो, आणि पुढे त्याचं अतिक्रमण करून त्याच्या पलीकडलं परमसत्याचा स्वतः साक्षात्कार करून घेतो. तोच बुद्ध होतो, तोच मुक्त होतो. त्या व्यक्तीने पण अशा प्रकारे अंतर्मुख होऊन आपलं मन एकाग्र करून अंतरंगातील सत्य जाणत हे काय आहे, हे सारं शरीरस्कंद ज्याला मी मी माझं माझं म्हणत राहतो, ज्याच्यापायी इतकी खोल आसक्ती निर्माण केली आहे, काय आहे हे? तर पाहतो डोकं आहे की छाती आहे की हात आहे की पाय आहेत, आणखीन तुकडे करून पाहतो तर बघतो हाडं आहेत, मांस आहे, रक्त आहे, त्वचा आहे, केस आहेत. आणखीन तुकडे करून बघतो जेव्हा एखादा वैज्ञानिक ज्याला अनुसंधान करायचं आहे, शोध करायचा आहे, तो जसा त्याचे तुकडे तुकडे करू लागेल, विघटन विश्लेषण करील, याप्रमाणे विघटन विश्लेषण करता करता त्या अंतिम अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. भौतिक सत्याच्या भौतिक जगाच्या अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोचतो. अशा लहानकणापर्यंत जाऊन पोचतो, मग ते हाड असो, मांस असो, रक्त असो, त्वचा असो, केस असो, सर्वच्या सर्व त्या लहान कणापासून बनलेले आहेत, जे सामान्य डोळ्याने पाहू शकता येत नाही इतके लहान आहेत, इतके लहान कण आहेत. त्या काळातील भाषेत एक शब्द होता, भारताची भाषा खूप समृद्ध होती 2500 वर्षापूर्वी, एक शब्द होता अणु. तर तो म्हणतो की हा तर अणुपेक्षाही लहान निघाला रे, ह्याला अणु कसं म्हणू. तर आणखीन एक शब्द होता परमाणु. तर तो म्हणतो की हा परमाणुपेक्षाही लहान निघाला, आता भाषा कंगाल झाली. भाषेजवळ कुठलाही शब्द नाही. तर आपणच एक शब्द भाषेला जोडून दिला की जो परमाणुपेक्षाही लहान आहे. भौतिक जगाचं जे अंतिम सत्य आहे ते काय आहे, तर या लहानशा कणाला आपणच एक नाव दिलं, अट्ठकलाप. कलाप म्हणतात त्या सूक्ष्मतम कणाला ज्याच्यामध्ये 8 गोष्टी जोडलेल्या आहेत. कुठल्या 8 गोष्टी जोडलेल्या आहेत? आता 8ही कलापांचं विघटन विश्लेषण होऊ शकत नाही, त्या जोडलेल्याच राहतात. अंतिम सत्य, अंतिम कण ज्याच्यामध्ये ह्या 8 गोष्टी आहेत. कुठल्या 8 गोष्टी? 4 महाभूत, पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू. आणि या 4ांचे आपापले गुणधर्म स्वभाव, 4ांचे 4 वेगवेगळे गुण, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे स्वभाव, हे 8ही जोडलेले आहेत. आता यांचे तुकडे होऊ शकत नाहीत. आणि एक असा लहानसा अष्टकलाप आणि दुसरा अष्टकलाप ह्याच्यामध्ये एवढी मोठी पोकळी, पण केवढा मोठा भ्रम चालू आहे, ज्याला आपण ठोस मानतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराला किती ठोस मानते, ठोसपणाचा नामनिर्देश नाही. पोकळीच पोकळी, केवढी पोकळी, हे सगळे परमाणू पोकळीशिवाय जर एकत्र केले तर एका अंगठ्याएवढ्या जागेत सगळेच्या सगळे मावतील, इतकी पोकळीच पोकळी. आणि पुन्हा बघून म्हणतो की तो लहानातला लहान अष्टकलाप पण असा आहे की तो पण ठोस नाही, त्याच्यामध्ये सुद्धा सॉलिडिटी नाही, तो पण केवळ तरंगच तरंग आहे. अरे, सारंच्या सारं विश्व केवळ तरंगच तरंग आहेत. सब्बो पज्जलितो लोको, सब्बो लोको पकंपितो, पकंपितो, पकंपितो. प्रज्वलन आणि प्रकंपन, प्रज्वलन आणि प्रकंपन, एनर्जी, व्हायब्रेशन, याच्याशिवाय संसारात काहीच नाही. आपल्या अंतरंगात जे सत्य आहे ते बाहेर आहे. जे सत्य बाहेर आहे ते अंतरंगात आहे. आणि जेव्हा म्हणतो की जेवढ्या वेळात चुटकी वाजवू, जेवढ्या वेळात पापण्याची उघडझाप करू, तेवढ्या वेळात हा छोटासा अष्टकलाप अनेक शतसहस्त्र कोटी वेळा उत्पन्न होऊन नष्ट होतो. अनेक शतसहस्त्र कोटी चुटकी वाजवली तितक्या वेळामध्ये. काय सांगितलं? 100ला शत म्हणतात, 1000ला सहस्त्र म्हणतात, म्हणजे 1 लाख झाले. 1 लाख वेळा कोटी, कोटी कोटी, एकापुढे 12 शून्य ठेवले आणि तीसुद्धा अनेक शतसहस्त्र कोटी. मी जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलं तेव्हा श्रुतमयी प्रज्ञा होती ना, तर त्याच्यावर जरा चिंतन केलं, तेव्हा असं वाटलं की ही त्यावेळची एक म्हण असेल की जो जी गोष्ट अनेक वेळेला होते, ज्याला मोजलं जात नाही त्याला शतसहस्त्र कोटी म्हणत असले पाहिजेत. पण नाही, अरे जी व्यक्ती ह्या अवस्थेपर्यंत जाऊन पोचली ती निरर्थक शब्द वापरतच नाही. आजपासून साधारण 25 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशातील एक प्रसिद्ध वैज्ञानिक, कॅलिफोर्नियातील बर्कले युनिव्हर्सिटीमधील फिजिक्सचा प्रोफेसर डॉक्टर आल्वारिस याला नोबेल पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कार कोणा येऱ्या गबाळ्याला, ऐऱ्या गऱ्याला तर मिळत नाही. कोणी एखादा मोठा शोध लावला, त्यांनी काय शोध लावला, या शतकाच्या आरंभापासून पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी असं मानायला सुरू केलं होतं की ह्या साऱ्या भौतिक जगामध्ये कुठेही ठोसपणा नाही. देर इज नो सॉलिडिटी इन दी मटेरियल वर्ल्ड. केवळ तरंगच तरंग आहेत, केवळ तरंगच तरंग आहेत, ह्या सत्याला मानू लागले होते. ह्या व्यक्तीच्या मनाने एक ध्यास घेतला की केवळ तरंगच तरंग आहेत, तरंगच तरंग आहेत, तर हे तर जाणू की या 1 सेकंदात हे तरंग किती वेळा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. किती वेळा? जो डोळ्यांना दिसू शकत नाही असा एक कण, त्याचं त्याचे तरंग कोण मोजू शकेल? तर 15 वर्ष लागली बिचाऱ्याला. एक असं यंत्र बनवलं आणि त्याचं योग्यच असं नाव ठेवलं, बबल चेंबर. बुडबुड्याप्रमाणे निर्माण होणं, नष्ट होणं असा ज्याचा स्वभाव आहे, त्या यंत्राच्या मदतीने त्यांना मोजून म्हणतो की एका सेकंदात हा छोटासा सबॲटॉमिक कण एकापुढे 22 शून्य मांडली तर जो आकडा होईल तितक्या वेळा त्याचा उत्पाद व्यय होतो. एका बाजूला पाश्चिमात्य भौतिक जगातील वैज्ञानिक ह्या सत्यापर्यंत पोहोचला की भौतिक जगाचं अंतिम सत्य हे आहे की लहानातला लहान कणसुद्धा ठोस नाही, तरंगच तरंग आहेत, आणि तरंगसुद्धा इतक्या जलद गतीने उत्पादव्यय होतात की एका सेकंदात एकाच्या पुढे 22 शून्य मांडावी इतक्या वेळा. दुसऱ्या बाजूला पूर्वेकडील एक महापुरुष अंतर्मुख होऊन या सत्यापर्यंत पोहोचला की जेवढ्या वेळात चुटकी वाजवू किंवा पापणी लववू तितक्या वेळात अनेक वेळा त्याचा शतसहस्र कोटी उत्पादव्यय होतो. हेही सत्य आणि तेही सत्य, पण केवढं अंतर पडलं. अशा शिबिरामध्ये अनेक देशातील लोक येतात, तर त्या देशातील आणि त्या प्रदेशातील लोक पण आले होते. बर्कले येथील काही लोक शिबिरामध्ये आले होते. शिबिरामध्ये त्यांनी ही गोष्ट ऐकली, त्या प्रोफेसरांचं नाव ऐकलं, तर आपल्या देशात ते गेले तर त्या प्रोफेसरना भेटायला गेले, भेटले, बोलणं चालणं झालं आणि परत दुसऱ्या कुठल्या तरी शिबिरात वर्षा 2 वर्षांनी आले आणि म्हणाले की तो इतका दुःखित आहे, इतकी त्रासलेली ग्रासलेली व्यक्ती आहे, जशा इतर सामान्य व्यक्ती असतात तसा तो आहे. त्या बिचाऱ्याबद्दल कुठली द्वेषाची भावना नाही, पण सत्य हे आहे, दोघे त्या परम सत्यापर्यंत पोहोचले, भौतिक जगाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचले. एक सर्व दुःखापासून दूर झाला, सर्व तणाव ग्रंथींच्यापासून दूर होऊन निर्ग्रंथ झाला, निर्लेप झाला, पण दुसरा मात्र तणावग्रंथींनी तसाच भरलेला आहे. हे अंतर का पडलं? कारण की ती व्यक्ती तिथपर्यंत पोहोचली पण अनुभूतीच्या बळावर नाही पोहोचली. त्याला त्याच्या यंत्राबद्दल फार श्रद्धा आहे, खूप विश्वास आहे, त्याला आपल्या बुद्धीबद्दल खूप विश्वास आहे. बुद्धीच्या बळावर, श्रद्धेच्या बळावर म्हणतो की एका सेकंदात हा लहानसा परमाणूचा कण एकापुढे 22 शून्य मांडावी इतक्या वेळेला त्याचा उत्पाद व्यय होतो. इथे ही व्यक्ती अनुभूतीच्या बळावर हेच सत्य जाणते, पण दोन्ही गोष्टीत खूप अंतर आहे, ती श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि ही भावनामयी प्रज्ञा. हे तर तो पुन्हा पुन्हा सांगत होता की आपणच जाणून घ्या की मी कोण आहे, आत्मज्ञान प्राप्त करा, आत्मदर्शन करा. अरे कशासाठी होतं, कसं होतं? सारी विद्या नाहीशी झाली, साधना नाहीशा झाल्या, तर केवळ बुद्धीचे चक्र राहतील, वादविवादाची गोष्ट राहील. हे वेळोवेळी म्हणण्याचा हेतू हा की अंतर्मुख होऊन आतील सत्य अनुभूतीच्या स्तरावर जाणा. जसजसं अंतरंगातील सत्याच्या अनुभूतीच्या स्तरावर जाणण्याचं काम सुरू करून पुढे जाऊ लागाल, तसतसं सुरुवातीला स्थूल स्थूल सत्य पुढे येईल. कोणतंही सत्य पुढे आलं, मी त्याला साक्षीभावाने पाहिलं, त्याविषयी राग निर्माण केला नाही, आसक्ती निर्माण केली नाही किंवा द्वेष केला नाही, न त्याला चांगलं मानलं न त्याला वाईट मानलं, त्याच्या खऱ्या स्वभावाला जाणलं की पहा उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, इतकं जरी जाणून राहिलो तर एक एक थर उतरायला लागतील. मनावर जे आम्ही रागाचे आसक्तीचे थर एकत्र करून ठेवले आहेत, द्वेषाचे थर एकत्र केले आहेत, अन्य अनेक विकारांचे थर एकत्र केले आहेत, ते थर उतरायला लागतील, तरच त्याचं सूक्ष्म सत्य आमच्या समोर येईल. त्याच्याकडे पण समभावाने, साक्षीभावाने पाहू लागलो तर आणखीन उतरू लागतील आणि त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म सत्य समोर येईल. आम्ही साक्षीभावाने बघत राहिलो तर आणखीन थर उतरतील. तर हे जे काम करतो आहोत आत्मदर्शनाचं, सत्यदर्शनाचं, ते कशासाठी करतो आहोत? कुतूहल पुरं करण्याकरता करत नाही. तसं असतं तर पुस्तकं वाचली असती, प्रवचनं वाचली असती, प्रवचनं ऐकली असती. नाही, हे तर अशासाठी करतो आहोत की ह्यामुळे विकारांचे थर उतरू लागतील. जेव्हा परमसत्याचा साक्षात्कार होण्याच्या अवस्थेला पोहोचू तेव्हा सगळे थर उतरून गेलेले असतील. साऱ्या विकारांचे थर उतरून गेले तरच परमसत्याचा साक्षात्कार होईल. पहिल्यांदा स्थूल सत्यानेच काम पुढं जाईल, मग सूक्ष्म सत्य, सूक्ष्म सत्य याच्याकरता सगळं काम करायचं आहे। तेव्हा हा अनित्यबोध आपल्या अंतरंगात जाणू लागेल, तर प्रज्ञेचा तो खंड, भावनामयी प्रज्ञेचा तो खंड जो अनुभूतीच्या स्तरावर दाखवू लागेल की पहा, सारं शरीर स्कंध किती अनित्य आहे, किती नश्वर आहे, किती भंगूर आहे, किती परिवर्तनशील आहे। अशाच प्रकारे चित्तस्कंध किती भंगूर आहे, किती नश्वर आहे, किती परिवर्तनशील आहे, अनुभूतीच्या स्तरावर जाणू लागेल, अनित्यबोध जागेल। प्रज्ञेचा पहिला खंड आहे अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे, हे जोपर्यंत जाणत नाही, बुद्धीच्या स्तरावर तर हजारो समजतात अनित्य आहे, अनित्य आहे, पण हे जोपर्यंत जाणत नाही तोवर त्याच्याविषयी आसक्ती तुटत नाही, आसक्ती तशीच कायम राहते, राग तसाच कायम राहतो, आणि बुद्धी सांगत राहते अनित्य आहे, अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, काही होत नाही। जेव्हा जाणू लागतो तेव्हा शुद्धीवर येतो, पहा खरोखर किती नश्वर आहे, किती भंगूर आहे, परिवर्तनशील आहे, नश्वर आहे, भंगूर आहे। बुद्धीने तर समजतोच, एक लहान मूल जन्मलं किती सुंदर, किती कोमल, 10 वर्षानंतर बघतो अरे किती परिवर्तन झालं, तेच मूल आहे पण किती बदललं, आणि 20 वर्षानंतर पाहिल्यावर तर विश्वास बसत नाही, आणखी 80 वर्षांनी पाहिलं तर बिलकुलच विश्वास बसत नाही, तेच मूल आहे, किती सुंदर, किती कोमल त्वचा होती, आता असं कसं झालं, कसं झालं? दर 10 वर्षाच्या रात्री चादर ओढून झोपला आणि परमेश्वराने काठी फिरवली आणि सकाळी बदललेला उठला, असं तर होत नाही ना, तर कसं होतं? प्रत्येक क्षणी बदलतो आहे, प्रत्येक क्षणी बदलतो आहे, ही गोष्ट बुद्धीच्या स्तरावर जरी समजला की प्रत्येक क्षणी बदलत आहे, तरीसुद्धा अनासक्त होत नाही। बुद्धी अनासक्त होऊन राहिली तरी अंतर्मनातील जो भाग, जो आंधळ आहे म्हणून ज्याला जड म्हणतात, मन तर इतकं आंधळ आहे की बुद्धीचं काहीही ऐकणार नाही, ते आपल्याच पद्धतीने प्रतिक्रिया करील, रागाची प्रतिक्रिया करील, आसक्तीची प्रतिक्रिया करील, द्वेषाची प्रतिक्रिया करील, विकारांची प्रतिक्रिया करील, कुणाचं ऐकणार नाही। जेव्हा त्याला अनुभूती व्हायला लागेल, खोल अंतर्मनातील अनुभूती व्हायला लागेल, तेव्हा उपयोगाची गोष्ट होईल, अन्यथा नुसतं वेडेपण। एखादी व्यक्ती 20 वर्षाची झाली, खूप आनंद साजरा केला, बघा आज मी 20 वर्षाचा झालो, आज 25 वर्षाचा झालो, आज माझा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, तर खूप आनंद, खूप समारंभ, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। विचारायला समजत नाही की आपण 25 वर्षांनी मृत्यूच्या जवळ आलो। याचा अर्थ असाही नाही की जेव्हा जेव्हा आपला वाढदिवस किंवा जन्मदिवस येईल तेव्हा तेव्हा आम्ही छाती फोडून रडावं, हाय रे मी 1 वर्षाने मृत्यूच्या जवळ आलो रे। धर्म रडायला शिकवत नाही, धर्म शुद्धी जागवतो। 1 वर्ष तर गेलं, आता न जाणो आणखी किती राहिली आहेत, जी उरली आहेत त्यांचा सदुपयोग कसा करून घेऊ, मनुष्य जीवन कसं सार्थक करू, या समजदारीने उरलेल्या वेळेचा सदुपयोग करील, ही समजदारी जागेल, असा अनित्यबोध जागेल। खरोखर अनित्य आहे, प्रत्येक क्षणाला मृत्यू होत आहे, प्रत्येक क्षणाला जर्जर होत आहे, प्रत्येक क्षणाला मृत्यूच्या जवळ जातच आहे, जातच आहे। अनुभूतीच्या स्तरावर जेव्हा जाणेल तेव्हा प्रज्ञेचा दुसरा खंड आपलं डोकं वरती काढेल, त्याला त्या काळच्या भाषेमध्ये म्हटलं अनात्मबोध। हे दर्शनशास्त्रातील वादविवादाचा अनात्म नाही, मी अनात्मवादी आहे, मी आत्मवादी आहे, तो अनात्मवादी आहे, ह्याच्याशी याचा काही संबंध नाही। अनात्माचा काय अर्थ होतो की जिथे मीचा भाव समाप्त, माझा हा भाव समाप्त, अहम भाव समाप्त, मम भाव समाप्त, कोणाला मी मी म्हणत होतो, कोणाला माझा माझा म्हणत होतो, आता अनुभूतीच्या स्तरावर जाणतो कोणाला, अरे कोणाला मी मी म्हणत होतो, या साऱ्या शरीरस्कंधाला मी मी माझं माझं म्हणून किती आसक्ती निर्माण केली मी, या साऱ्या चित्तस्कंधाला मी मी माझं माझं म्हणून किती आसक्ती निर्माण केली मी, ह्या दोघांच्या योगाने तयार झालेली जीवनधारा हिच्याबद्दल किती आसक्ती निर्माण केली। आता अनुभूतीने बघतो कुणाला मी म्हणू, सगळीकडे बुडबुडेच बुडबुडे, सगळेच्या सगळं शरीर अनुभूतीच्या स्तरावर बघेल, सगळेच्या सगळं चित्त अनुभूतीच्या स्तरावर बघेल, तरंगच तरंग, बुडबुडेच बुडबुडे, कोणत्या बुडबुड्याला मी म्हणू, ह्याला मी म्हणू तर तो नष्ट झाला, तेव्हा मी नष्ट झालो, कोणत्या बुडबुड्याला मी म्हणू, मी म्हणू शकेन असं काहीच नाही. जोपर्यंत शरीराचा प्रश्न आहे, जोपर्यंत चित्ताचा प्रश्न आहे, तोवर मी म्हणू शकेन असं काहीही नाही. व्यवहाराकरता म्हणावं लागतं मी पण, माझं पण, नाहीतर संसाराचा व्यवहार चालेल कसा. कोणी असं म्हणेल की ही बुडबुड्यांची जोडी, ह्याला ह्या बुडबुड्याची जोडी म्हटलं तर जगाचं काम कसं चालेल. म्हणावंच लागेल मी माझं, तू तुझं. आणि ह्या मी माझं म्हणून त्याच्या बाबतीत जी आसक्ती निर्माण केली, चिपकाव निर्माण केला, तो संकट निर्माण करतो, तो दुःख निर्माण करतो. तर अनुभूतीने इथे मी म्हणायला काही नाही, केवळ व्यवहाराकरता मी म्हणावं लागतं. अशाच प्रमाणे माझं म्हणायला काही नाही, व्यवहाराकरता म्हणावं लागतं. माझं जर काय असेल तर त्याच्यावरती माझं प्रभुत्व असायला पाहिजे, त्याच्यावर माझी मालकी असायला पाहिजे. कुठे आहे माझी मालकी? कुठल्या बुडबुड्याच्या जोडीला मुठीत धरून म्हणू हे तर माझं आहे, समाप्त होत चाललं आहे. कुणाला माझं म्हणू? वयाला 40 वर्ष होत नाही तर आपला चेहरा आरशात बघतो, कानशिलावरचे केस पांढरे होऊ लागले, तेव्हा केमिस्टच्या दुकानात पळत जातो, रंग विकत घेतो आणि लावतो. नाही, मी अजून तसाच तरुण आहे, अजून म्हातारा झालो नाही, अजून तरुण आहे. अरे, लोकांना फसवू पाहतो, स्वतःलाही फसवू पाहतो, पण प्रकृतीला कसा फसवू शकेल? ह्या निसर्गाला, ह्या विधानाला, ह्या निसर्गाच्या कायद्याला, धर्माला कसा धोका देता येईल? म्हातारा होतच चालला आहे, जर्जर होतच चालला आहे. जर खरोखरच माझा ह्याच्यावरती अधिकार असता तर मी म्हणणार नाही का की तुला तरुणच राहायला पाहिजे, मला पाहिजे तसं तुला राहायला लागेल, तू कसा विकृत होऊ शकशील? अरे, पण माझं कोण ऐकतो? नष्ट होतच चाललं आहे, जर्जरीत होतच चाललं आहे. अरे, माझं म्हणायला शरीर पण नाही, ह्याच्यावर माझी मालकी नाही, ह्याच्यावर माझा अधिकार नाही. तर शरीराबाहेर 1 इंचावरसुद्धा अन्य वस्तू असेल, व्यक्ती असेल, स्थिती असेल, तिथं माझं म्हणायला काय आहे? खूप लक्षात येईल. प्रवचनाने जर समजलं तर निरुपयोगी गोष्ट झाली, पुस्तक वाचून जर समजलं तर बिलकुल निरुपयोगी गोष्ट झाली. परंतु अनुभूतीने ज्या दिवशी समजायला लागेल त्या दिवशी कामाची गोष्ट झाली, तेव्हा अनात्मबोध जागृत झाला. मी नाही, माझं नाही, व्यवहाराकरता मी माझा शब्दाचा प्रयोग करावा लागतो, करत असतो, परंतु वास्तविक पाहता मी नाही, माझा नाही, सर्व अहंभाव नाहीसा होईल, सर्व ममभाव नष्ट होईल, आसक्ती सुटेल. म्हणून प्रवचनाच्या बळावर नाही तर अनुभूतीच्या बळावरती आसक्ती सुटेल. प्रज्ञेचे हे 2 खंड जागृत झाले तर 3रा खंड आपलं डोकं वरती काढेल. दुःख आहे. काय दुःख आहे? अरे, हे सारं शरीर स्कंद, हे सारं चित्त स्कंद, जे इतकं नश्वर आहे, इतकं भंगूर आहे, इतकं अनित्य आहे, जे मी नाही, जे माझं नाही, त्यांच्या बाबतीत न जाणो किती खोल आसक्ती निर्माण केली आहे. अनुभूतीने जाणेल की ह्या आसक्तीमुळे मी दुःखी आहे. जिथे जिथे आसक्ती आहे, जितकी जितकी आसक्ती आहे, तितका तितका जास्त दुःखी आहे. आसक्तीच दुःख आहे असं आपल्या अनुभूतीने जाणेल. साधना करता करता जेव्हा पाहिलं की दुःख संवेदना जेव्हा जागृत होतात, सर्व शरीरात इकडे तिकडे दुःख तर आहेच, परंतु जसा पुढे जाईल तर पाहिल की शरीरात जागोजागी सुखद संवेदना पण जागृत होऊ लागली, असे सुखद रोमांच होऊ लागले. जर धर्म नीट समजला नसेल तर त्या सुखद रोमांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत खूप खोल आसक्ती निर्माण करेल. बस आता मिळवलं, हाच आनंद मला पाहिजे होता, मिळाला, आनंद मिळाला, हा आत्मानंद, हा ब्रह्मानंद, हा अमुक आनंद, हा तमुक आनंद. आणि सकाळच्या साधनेत असं अनुभवलं आणि दुपारी पुन्हा बसला तर पुन्हा पूर्वीप्रमाणे पीडा सुरू झाली, कुठे दाब निर्माण झाला, कुठं दुखणं होऊ लागलं तर पुन्हा रडू लागला. हाय रे, सकाळची साधनं खूप चांगली झाली, संध्याकाळची तर नाही झाली, सकाळी तर चांगली झाली, शुद्ध नाही ना. अरे, अजून इंद्रियाच्या क्षेत्रातच अनुभूती होते आहे. आता शरीर आणि मनासंबंधी अनुभूती होऊ लागली आहे. ती जी पुलक रोमांचाची सुखद अनुभूती झाली ती पण तितकीच नश्वर जितकी ती दुःखद अनुभूती आहे. असं समजू लागेल की दोन्ही दुःखदायक आहेत, कारण आसक्ती जर त्याच्या बाबतीत निर्माण झाली तर ती पण दुःखच निर्माण करते, तर खरोखरच दुःख तयार झालं. जोपर्यंत इंद्रियाचं क्षेत्र आहे तोपर्यंत दुःखच दुःख आहे, कारण आसक्ती निर्माण करतो, करीतच राहतो आणि म्हणून दुःख निर्माण करतो. ह्या तिन्ही बोधींमध्ये, प्रज्ञेच्या ह्या तिन्ही खंडामध्ये पुष्ट होऊ लागलो तर योग्य प्रकारे स्थितप्रज्ञ होऊ. प्रज्ञा स्थित झाली, आता जीवन व्यवहारात प्रज्ञा बोलू लागेल तेव्हा चौथा खंड आपलं काम सुरू करेल. हा जो मूर्खपणा बाहेरच्या गोष्टींना बघून, वस्तूंना पाहून, व्यक्तींना पाहून जी खोल आसक्ती निर्माण करतो, त्याच्या बाहेर पडायला सुरुवात होते. का? कारण आपली प्रज्ञा जागृत करण्याकरता अंतर्मुख होऊन विश्लेषण केलं, विघटन केलं, विश्लेषण केलं, विघटन केलं. जसं एखादा वैज्ञानिक सत्याचा शोध घेतो, अनुसंधान करतो, तसं आपल्या बाबतीतलं जे सत्य त्याचं अनुसंधान केलं, तर विश्लेषण विघटन करण्याची क्षमता प्राप्त झाली. बाहेर किती भ्रम याकरता चालू आहेत की ते संघटित आहेत, ते समाविष्ट आहेत, एकत्र आहेत, त्यामुळे खूप भ्रम निर्माण होतो. सत्य तर निराळच आहे, परंतु वरवरती असं वाटतं, मग अशुभाचं ज्ञान जागृत होईल. अरे, जुनी भाषा आहे, सौंदर्याला शुभ म्हणत असत, अशुभ म्हणजे कुरूप. दिसायला खूप सुंदर वाटतो, वास्तविक पाहता काय सुंदर आहे खरोखर? तुकडे करून बघेल, विघटन करून बघेल, विश्लेषण करून बघेल तेव्हा समजेल की अरे, वरवर पाहता जे सुंदर वाटत होतं आणि त्याच्या आकर्षणामुळे आसक्ती निर्माण होत होती, वास्तविक याच्यामध्ये सुंदर म्हणायला आहे काय? अशा तऱ्हेची प्रज्ञा अंतरंगात जागृत झाली नाही तर ही संश्लेषणाची माया, संघटनेची माया, एकत्रीकरणाची माया आम्हाला वेडी करते. एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा संयुक्त देहस्वरूप बघून किती वेडा होतो, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाचं संयुक्त देहस्वरूप बघून किती वेडी होते. खूप सुंदर, खूप सुंदर. अंतरंगातली प्रज्ञा जागृत होईल तेव्हा बघेल काय सुंदर ते. जरा तुकडे करून बघूया काय सुंदर, डोक्यापासून सुरू करूया. हे केस खूप सुंदर, अरे खूप सुंदर, किती कोमल मऊ केश संभार. कोणी कवी असेल तर न जाणो किती विशेषणं लावील. खूप सुंदर, खूप सुंदर. बिचारी सकाळी स्वयंपाक करायला बसली तर डोक्यातील केसाचा तुकडा पडला. आता आणून वाढलं नवऱ्याला, नवऱ्यानं पाहिलं आपल्या जेवणामध्ये केस आला. केस आला? ओरडतो, घाणेरडा केस आला. अरे, सगळी संध्याकाळ सगळी रात्र प्रशंसा करीत होता, सुंदर केस, सुंदर केस. जेवणाबरोबर आला तर कशाला झिडकारतो? जोपर्यंत जोडलेला होता, संयुक्त होता, तोपर्यंत सुंदर होता. विश्लेषण झालं, विघटन झालं, वेगळं झालं, सौंदर्याचा नामनिर्देश नाही. कुठे गेली सुंदरता? संघटितपणाची जी माया आहे त्यामुळे सुंदर दिसतं. आणखीन पुढे गेला, किती सुंदर दात, खूप सुंदर आहेत. जशी काय मोत्याची माळ, किती सुंदर. एक तुटला, मोती आला ना, ठेव तिजोरीमध्ये, कुणी ठेवत नाही, फेक, हाडाचा तुकडा फेकून दे. जोपर्यंत जोडलेला होता तोपर्यंत मोत्याची रांग वाटत होती, बाहेर आला वेगळा झाल्याबरोबर समजलं ना काय मोती आहे तो. आणि किती सुंदर ही नखं, अरे इतकी सुंदर नखं आणि त्यावर इतके सुंदर नेल पॉलिश लावलं, जसा त्वचेचा रंग त्याला मॅच करतो आहे किंवा साडीचा रंग त्याला मॅच करतो आहे, इतका चांगला, इतका सुंदर नख, इतका चांगलं नख, इतकं चांगलं पॉलिश. तीच गोष्ट झाली, बिचारीची नखं कापता कापता काही नखाचे तुकडे अन्नात पडले. नवऱ्याने ते ओळखले, अरे नख अन्नात आलं, घाणेरडं नख. अरे घाणेरडं कसं, नेल पॉलिश लावलेलं सुंदर नख आहे ना, तुझं जेवण सुंदर, हे नेल पॉलिश लावलेलं नख सुंदर, दोन्ही मिळून डबल सुंदर झालं ना जेवण. जोपर्यंत जोडलेलं आहे तोपर्यंत सुंदर वाटतं. काय सुंदर, इतका मोठा भ्रम संघटितपणाचा. ही तर प्रकृतीची आमच्यावर खूप मोठी कृपा झाली, किंवा म्हणू देवीची, देवतांची, ब्रह्माची, अल्लामियाची, ईश्वराची खूप मोठी कृपा झाली. नाहीतर जे आत आहे ते जर बाहेर असतं आणि जे बाहेर आहे ते आत असतं तर आमचे काय हाल झाले असते? हातात दंडुका घेऊन कुत्र्यापासून, मांजरीपासून, गिधाडापासून, कावळ्यापासून जीव वाचवणं कठीण झालं असतं. काय सुंदर आहे, शरीराच्या कोणत्या तरी दरवाज्यातून हे सौंदर्य बाहेर पडतं का? कुठल्या दरवाज्यातून कुठलं सौंदर्य बाहेर पडतं? काय सुंदर आहे! एक परदेशी आला, पळत पळत आला, म्हणतो, गोयंकाजी आपण असं म्हणू नका, आम्हाला फार वाईट वाटतं. सत्य आहे बाबा, अनुभूतीवर उतरेल तेव्हा आणखीन समजेल. तो म्हणतो, नाही, हे सगळं समजतं मला, परंतु आमच्याकडे असं समजलं जातं, सौंदर्य काय आहे सांग बाबा काय आहे. तो म्हणतो, ब्युटी इज 1/16 ऑफ एन इंच डीप, म्हणजे एका इंचाचा 16वा हिस्सा, बस तिथपर्यंत सौंदर्य आहे. ही त्वचा बघा किती सुंदर, चामडी किती सुंदर, किती मऊ, किती चमकदार. बर, खूप सुंदर, तर एक रेझर घेऊन जराशी काढ, थोडीशी काढून बघ, सौंदर्य समजेल. वेगळं केलं तर समजेल काय सौंदर्य आहे. सुंदरातील सुंदर वाटणाऱ्या शरीरातील प्राण गेल्यावर घरात ठेवणार नाहीत. 24 तासाच्या आत जाळा त्याला, 24 तासाच्या आत कुठेतरी गाडून टाका, नाही तर सडायला लागेल, सडायलाच लागेल, नाही सडेल तरच आश्चर्य. ह्याचा अर्थ असा नाही की मी कोण्या दुसऱ्या व्यक्तीची घृणा करावी. अरे तू बुडबुड्यांचा साठा, अरे तू घृणेचा साठा, तू घाणेरडा, मी पण असंच बुडबुड्यांचा साठा, मी पण असंच घाणीचा साठा. धर्म घृणा करायला शिकवत नाही. शुद्धीवर आलात तर हा मूर्खपणा डोक्यातून निघून जाईल, साऱ्या गोष्टी नीट समजून मनातील विकार दूर होतील, चित्त निर्मल होईल. त्या निर्मल चित्ताचा एक सहज स्वभाव असतो, अनंत मैत्रीमध्ये सतत वावरतो, अनंत करुणेमध्ये सतत वावरतो, अनंत मुदितेमध्ये वावरतो, अनंत उपेक्षेमध्ये समभावात वावरतो. हे चारही गुण, ब्राह्मी गुण त्याच्यामध्ये आपोआपच येतात, त्याचा सहज स्वभाव आहे. म्हणून म्हटलं, मनाला स्वस्थ बनवा, स्वतःमध्ये स्थित होईल, अशा प्रकारे चांगल्या गुणात वावरायला लागेल, जीवन बदलून जाईल, सारं जीवन बदलून जाईल. प्रवचनाने बदलत नाही. किती काळ ऐकत आलो आहोत भारतात प्रवचनाची काय कमतरता, धर्मचर्चेची काय कमतरता, तरी मग एवढं दुःख का? प्रवचन असूनसुद्धा, धर्मग्रंथ असूनसुद्धा इतकं दुःख घेऊन बसलो आहोत. धर्माला केवळ वाणीविलास बुद्धिविलास, वाणीविलास बुद्धिविलास याचा विषय बनवून ठेवला आहे. सारं जीवन झगडत राहू, भांडत राहू, माझं दर्शनशास्त्र चांगलं, तुझं दर्शनशास्त्र खराब, माझी दार्शनिक मान्यता बरोबर, तुझी दार्शनिक मान्यता चुकीची. अरे, ह्या दार्शनिक मान्यतेला मानणारा असो किंवा त्या दार्शनिक मान्यतेला मानणारा असो, जोपर्यंत तुझ्या मनातली आसक्ती निघाली नाही, राग निघाला नाही, विकार निघाला नाही, ती दार्शनिक मान्यता तुझ्या काय कामाची? ह्यापेक्षा अधिक निरुपयोगी काम धर्माच्या नावावर होत नाही. आणि हे निरुपयोगी काम आपल्या देशात इतकं पसरलं आहे, इतकं पसरलं आहे आणि अजून पसरतच आहे, त्यापासून सुटका होण्याकरता अंतरंगातलं जे सत्य आहे ते स्वीकार करीत चालू लागलो तर प्रज्ञा जागृत होईल. असं होणार नाही की उद्या विपश्यनेचं पहिलं पाऊल उचलाल, प्रज्ञेच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवाल, डोळे झाकून बसाल आणि बसल्याबरोबर लगेच हे अनेक शतसहस्त्र कोटी परमाणू दिसायला लागतील आणि त्यांचा उत्पाद व्यय दिसायला लागेल. नाही, असं होणार नाही. आरंभ नेहमी स्थूल सत्यानेच होईल, परंतु ह्या रस्त्याने चालता चालता कधी ना कधी सगळ्या शरीराचा ठोसपणा समाप्त होऊन गेलेला दिसेल. कुठेही ठोसपणा राहू शकत नाही. सगळंचे सगळं शरीर, सगळंचे सगळं चित्त केवळ तरंगच तरंग, तरंगच तरंग, बुडबुडेच बुडबुडे. अनुभूतीच्या स्तरावर जेव्हा ही गोष्ट येऊ लागेल तेव्हा योग्य प्रकारे हा अनित्यबोध जागेल, योग्य प्रकारे अनित्यबोध अनात्मबोध जागेल, योग्य प्रकारे दुःखबोध जागेल आणि योग्य प्रकारे अशुभबोध जागेल. शुद्धी आली, अनासक्त झाला आणि प्रज्ञेमध्ये स्थित झाला. एक एक पाऊल पुढे टाकूनच असं करू. कल्याणाची गोष्ट, कल्याणाचा रस्ता मिळाला, शुद्ध धर्माचा रस्ता मिळाला, त्या रस्त्यावर एक एक पाऊल पुढे टाकत राहू तर कल्याणाची, खूप कल्याणाची गोष्ट होईल. शिबिराचे 3ही दिवस संपले, 7 दिवस अजून आहेत आणि उद्याचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे. पहिल्या प्रथमच योग्य प्रकारे अंतर्मुख होऊन सत्याचं दर्शन करण्याचं काम सुरू करणार. तर आज रात्रीचा वेळ, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ फुकट जाऊ देऊ नका. गप्पा गोष्टीत घालवू नका, वादविवादात घालवू नका. आळसामध्ये घालवू नका, प्रमादात घालवू नका, जागरूक राहून कामात टिकून राहा. आता आपल्या मनाला अधिक तीक्ष्ण बनवायचं आहे, म्हणून आत्तापर्यंत जे स्थान दिलं होतं, वरील ओठापासून नाकापर्यंतचा सर्वच्या सर्व हिस्सा, तर मन तीक्ष्ण बनवण्याकरता, सजग बनवण्याकरता मनाला जेव्हा सूक्ष्म बनवायचं असतं, तीक्ष्ण बनवायचं असतं, तेव्हा ध्यानाचं स्थान आणखीन लहान करावं लागतं. जितकं लहान होईल तितकं मन सूक्ष्म होईल. तर आता ह्या मोठ्या त्रिकोणी हिश्याला लहान त्रिकोण बनवायला लागेल. वरचा ओठ कायम राहील, वरच्या ओठापासून सुरू करून नाकाच्या दरवाजांपर्यंत, नाकपुड्यांच्या बाहेरील कड्यापासून सुरू करून ओठावरील मिशापर्यंतचा हिस्सा, बस इथपर्यंतच मनाला केंद्रित करूया. आजची रात्र आणि उद्या 3 वाजेपर्यंत केवळ एवढ्या भागातच ज्या संवेदना होत आहेत, नाकाच्या बाहेरील कडांवर ज्या संवेदना होत आहेत त्यांना बघू, खाली या ओठावर कुठे संवेदना होत आहेत त्यांना बघू. ह्याला सोडून कुठेही नाकाच्या आत, नाकाच्या वर होत असेल तर त्यांना बिलकुल महत्त्व देऊ नका. तेव्हा लहान स्थानाला महत्त्व देण्यास सुरू करू. संवेदना झाल्या नाहीत तर ह्यावरून जाणाऱ्या श्वासाला जाणत राहू. इथपर्यंत माझा ओठ आहे असं जाणत राहू, ह्यावरून जाणारा श्वास जाणत राहू. संवेदना होता क्षणीच संवेदना बघू लागू. अशा तऱ्हेने वेळेचा सदुपयोग करू. एक आणखीन गोष्ट, जी 5 शीलं घेतली आहेत त्यांचं मोठ्या कडक रीतीने पालन करायला पाहिजे. 4 शीलांचं मोठ्या सहजतेने पालन करू शकाल, कारण सकाळी 4:30 पासून रात्री 9-9:30 पर्यंत इतकं गुंतवून ठेवलं आहे की कुठे शील भंग करण्यास वेळच कुठे. परंतु एक शील, सत्याचं शील, तिथे अडचण येतात. बोलायची जुनी सवय, 9 दिवसांचं व्रत घेतलं आहे मौन ठेवायचं, परंतु तरीसुद्धा इकडे तिकडे कुणी ना कुणीतरी बोलतोच, बोलण्याचं काम सुरू करतोच. आणि जेव्हा तो बोलायला लागतो तर 5 शील भंग करण्याचं एक कारण निर्माण करतो. एखादी गोष्ट वाढवून सांगेल, शील भंग झालं. एखादी गोष्ट लपून सांगेल, शील भंग झालं. याकरता मौनाला खूप महत्त्व द्यायला पाहिजे. मौन एखाद्या व्रताप्रमाणे बिलकुल तुटू देता कामा नये. आपल्या मार्गदर्शकांशी काही बोलायचं असेल किंवा व्यवस्थापकांशी काही आवश्यक असं बोलायचं असेल तर थोडंसं बोला, पण आपापसात बिलकुल बोलू नका. अशा तऱ्हेने व्रताचं पालन करीत, शीलाचं पालन करीत, आपल्या मनाला या स्थानावर जितकं शक्य असेल तितकं अभ्यासपूर्वक केंद्रित करून वेळेचा सदुपयोग कराल, तर उद्या जे विपश्यनेचं काम सुरू करायचं आहे त्यात खूप यशस्वी व्हाल, खूप यशस्वी व्हाल. आणि जे बाकी दिवस उरले आहेत त्याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकाल. मनुष्याच्या जीवनामध्ये शुद्ध धर्माचा संयोग होणं मोठा मौलिक आणि दुर्मिळ झालं आहे, तर त्याचा फायदा उचला. एक एक क्षणाचा फायदा उचला, आपल्याच भल्यासाठी, आपल्याच कल्याणाकरता, आपल्याच स्वस्ती मुक्तीकरता. शुद्ध धर्म धारण करण्यात सर्वांचं भलं, सर्वांचं कल्याण, सर्वांची स्वस्ती मुक्ती, सर्वांची स्वस्ती मुक्ती. Sarva Mangalam.